कॅमेरा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस टीव्ही स्टार ऋता दुर्गुले सोबत. आणि ऋता सुद्धा तिच्या घरूनच गप्पा मारतीय जसं मी तुमच्या बरोबर माझ्या घरूनच गप्पा मारतीय. आणि ऋता, आपल्या सगळ्या लिसनर्सला प्रिकॉशन म्हणून एक मेसेज काय देशील तू?
ऑब्व्हियसली मास्क कंपल्सरी केलाय, त्यामुळे तुम्ही जराही खाली वगैरे गेलात तरी प्लीज मास्क लावाच नाही, आणि मुळात गरज नसेल तर प्लीज खाली जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लीज क्लिनलीनेस फारच महत्वाचं आहे आपल्याला, हे अदरवाईज पण महत्वाचं आहे. म्हणजे नॉट जस्ट बिकॉज आत्ता व्हायरस आहे आणि मग आत्ता इट्स अदरवाइज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, सो प्लीज डू दॅट. आणि ते बेसिक म्हणजे सगळेच काय म्हणतात, गरम पाणी खूप पित आहे. आय थिंक सो, या आय थिंक दॅट वी शुड डू.
बिलकुल, या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे, त्यामुळे ऍटलिस्ट आपण म्हणजे आपण म्हणतोच ना काळजी घेणं हे महत्वाचं असतं, काळजी घेतलेली बेटर.
या आणि नंतर रिग्रेट करण्यापेक्षा इज ऑलवेज बेटर की थोडे स्वतःसाठी एफर्ट टाकलेले.
93.5 रेड एफएम बजाते रहो.